आणि थोडीशी डिवाईन कशी लागते बघून आहे ना आणि चेहऱ्यावरती शाईन खानदानी ग्रॅटिट्यूड ॲटिट्यूड ॲटिट्यूड पुरा एशियाना चौथ केलं स्टाईल केलं तिच्या समोर